भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा या परीक्षेत 95.81% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील 9 विभागीय मंडळातून 15,49,326 नियमित विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14,84,441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सुमारे 2% निकाल वाढला आहे. यावर्षीही मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 97.21% आहे, तर 94.56% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. पुणे विभागाचा निकाल 96.44% आहे. पुण्यातल्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% लागला असून प्रशालेतील सृजा घाणेकर, प्राजक्ता नाईक आणि कैवल्य देशपांडे या 3 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातले अजय तावरे आणि श्रीहरी हरनोल हे 2 डॉक्टर आणि अतुल घटकांबळे या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्तम नमुन्यामध्ये अदलाबदल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. तिघांनाही 30 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान पिंपरी चिंचवडमधल्या अनधिकृत पबवरही महापालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला आहे. कल्याणीनगर भागात गेल्या आठवड्यात झालेल्या वाहन दुर्घटनेनंतर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली असून मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. मात्र तरीही कोरेगाव पार्क, कल्याणीनगर आणि येरवडा परिसरातील बार आणि पबच्या परिसरात मद्यधुंद तरुणाई करून अजूनही सर्रास नियमभंग सुरू असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पोलिसांची ही तपासणी मोहीम केवळ कागदोपत्रीच राहू नये अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक स्वयंसेवी संघटनांनी व्यक्त केली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांच्याविरुद्ध आर्थिक भ्रष्टाचार, लैंगिक छळ आदी विविध तक्रारी आल्या होत्या. या प्रलंबित तक्रारींची दखल राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयानं घेतली आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीनं नागरी सेवा नियमानुसार त्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण आरोग्य विभागानं दिलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पावलावर पाऊल टाकत डॉ नारायणराव सावरकर यांनी त्यांचं कार्य पुढे नेलं. संपूर्ण सावरकर कुटुंबियांनीच आपल्या संविधा राष्ट्राच्या चरणी अर्पण केल्या आहेत असं प्रतिपादन डॉ नारायणराव सावरकर यांचे नातू आणि सावरकर विचारांचे प्रसारक सात्यकी सावरकर यांनी पुण्यात केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ नारायणराव सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आणि शांताबाई सावरकर स्मृती सप्ताहानिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे स्मरण यज्ञकुंडाचं या विषयावर सात्यकी सावरकर यांचं व्याख्यान झालं, त्यावेळी ते बोलत होते. ब्राह्मण समाजानं कायम राष्ट्रहित जोपासलं आहे असं प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी काल पुण्यात केलं. आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका यांच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पत्रकार सुशील कुलकर्णी, योगगुरु मनाली देव, युवा कीर्तनकार संजोत केतकर आणि काका धर्मावत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत माणिकडोह इथल्या एकमेव बिबट्या निवारा केंद्रातील अपुरी व्यवस्था लक्षात घेता या केंद्रातील 10 मोठ्या बिबट्यांना गुजरातच्या जामनगर इथल्या वंतरा प्राणी पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव वनविभागानं मार्चमध्येच पाठवला होता, त्याला तत्वतः मान्यता मिळाली आहे. पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त ज्योती धोत्रे यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्या 36 वर्षांच्या होत्या. 2020 त्या महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आल्या होत्या. पुणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण आहे. कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 25.9°C नोंदवलं गेलं. उद्याही दिवसभर ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटूया विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.